विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी इथं 450 एकर जागेत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. आळंदी इथं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यामध्ये ते बोलत होते. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा केंद्र सरकारकडून लवकरच मंजूर करून घेण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वरा या ग्रंथाचं तसंच त्याच्या ऑडिओ बुकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. तत्पूर्वी फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याची स्थिती आणि त्यासाठी निधी उपलब्धतेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य विभागाकडून आज दूरस्थ पद्धतीनं आढावा घेतला. दोन्ही महापालिकांकरता मंजूर 91 दवाखान्यांपैकी 15 दवाखाने सुरू झाले आहेत. उर्वरित आपला दवाखाना तातडीनं सुरू करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी भेट द्यावी, नागरिकांचा विरोध असेल तर त्या ठिकाणी जनसुनावणी घेऊन जागा निश्चित करावी अशा सूचनाही गोऱ्हे यांनी दिल्या. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. रस्ते, नाले, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि विद्युत पुरवठा इत्यादी विषयांवर अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून समस्यांचं तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. यावेळी कसबा मतदारसंघातले माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते. युद्धसदृश परिस्थितीमुळे रुग्णालयांनी 10% खाटा आरक्षित ठेवण्याचे निर्देश पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातल्या खासगी आणि महापालिका रुग्णालयांनाही दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी राज्य शासनानं एका बैठकीद्वारे हे निर्देश दिले असल्याचं महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. रेल्वे पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत प्रतीक्षा यादी डावलून आधी पंप बसवून देतो असे बनावट संदेश पाठवून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. ही माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. अशा प्रकारचे संदेश आल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी तसंच जवळच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून शंकेचं निरसन करावं असं आवाहन महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी केलं आहे. बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास सहज शक्य असल्याचं मत ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांनी पुण्यात व्यक्त केलं. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे त्यांना सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. गायिका आनंदी रोणू मुजुमदार, शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर, स्थापत्यविशारद सुजाता कोडक यांनी सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्री शक्ती पुरस्कार याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संजय चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुणे आणि परिसरात आज हवामान ढगाळ आहे त्यामुळे उष्मा बराच कमी झाला आहे. उद्याही हवामान ढगाळ राहून कमाल 30° सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारतीच्या पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.